मी आस्था अंगद, मी सुकणी सेंटर मधून बोलत आहे. माझा आजचा प्रश्न असा आहे की भारतातील मोठी नगरे कोणती आहेत ते सांगा.
कोण बोलत आहे सर?
बारक्याच काहीच काम नाही. आज 5-20 नवीन पुस्तक आणले बघा अलीकडल्या साईडचं नवीनच आहे.